चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस थकबाकीसाठी ऊस शेतकऱ्यांचं धरणं। बीकेयू नेत्यांनी प्रलंबित ऊस बिलाच्या मागणीबाबत मंगळवारी एक दिवसाचं धरणं आंदोलन केलं। मंडळ अध्यक्ष सत्येंद्र त्यागी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलं। नेत्यांनी सांगितलं की मोदी शुगर कारखाना शेतकऱ्यांना त्यांची थकबाकी भागवण्याबाबत त्रास देत आहे। गेल्या वर्षाच्या गाळप हंगामाचं बिल गेल्या महिन्यापर्यंत देण्यात आलं आहे। जवळपास 32 करोड रुपये शेतकऱ्यांचं व्याज पेमेंट करण्यास साखर कारखाना व्यवस्थापन तयार नाही। या आंदोलनात राजकुमार वर्मा, मनोज त्यागी, संदीप जिनवाल, वीरेंद्र त्यागी, शेखर त्यागी, सुंदर भनैडा आदींनी सहभाग घेतला होता।